चीनीमंडी.com पॉडकास्ट।
रमाला सहकारी साखर कारखान्यात पोहोचले आमदार। छपरौली आमदार सहेंद्र सिंग यांनी शुक्रवारी रमाला सहकारी साखर कारखान्याचे निरीक्षण केले। साखर कारखान्यामध्ये ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ 2 नोव्हेंबरला होत आहे। हे पाहता आमदार शुक्रवारी साखर कारखान्यामध्ये गाळप हंगामाच्या तयारीची तपासणी करण्यासाठी पोहोचले आणि गेल्या गाळप हंगामामध्ये शेतकऱ्यांची अडचण पाहता त्यांनी साखर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक आर व्ही राम यांच्याशी चर्चा केली। पुढे ते म्हणाले, जर गाळप हंगामादरम्यान शेतकऱ्यांना समस्या निर्माण झाली तर साखर कारखान्याचे अधिकारीच त्याला जबाबदार असतील। आमदारांनी साखर कारखाना व्यवस्थापकाला शेतकरी भवन बनवणे आणि हायवे पासून कारखान्याकडे येणारा रस्ता रुंद करण्यासाठी सांगितले। आमदारांनी सांगितले की साखर कारखान्यामध्ये 27 मेगावॅटच्या टर्बाईनने गेल्या गाळप हंगामामध्ये बऱ्याच प्रयत्नानंतर 20 मेगावॅट वीज बनवली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, पण यावेळी टर्बाईनला पूर्ण क्षमतेने चालवून ऊस थकबाकी भागवायचे आहे।